भास गातो आरती समर्पणाचा सोहळा ग्रहणाने सूर्य गिळला देश झाला आंधळा झाले शहीद त्यांचे व्हावे तपूर्ण हेतू झाले शहीद त्यांचे व्हावे तपूर्ण हेतू यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्य देवते तू यावे स्वातंत्र देवते तू
स्वातंत्र देवते तू स्वातंत्र देवते तू यावे तुम्हा मनाने स्वातंत्र देवते तू
सुखदेव राजगुरु लढले भगत सिंग अजुनी नदीत दिसतो रक्ता तला तरंग सुखदेव राजगुरु लढले भगत सिंग अजुनी नदीत दिसतो रक्ता तला तरंग देतात प्रेरणा हे ध्वजा मधील रंग प्रेरणा हे ध्वजा मधील रंग लढले तर त्या वीरांचे गौरव गीत गातो
झाले शहीद त्यांचे भावे तपून हे तू
आज लेकरांची झाली कशी दशाही काळो खपांगरोनी पुढल्या दहा दिशाही बघ आज लेकरांची झाली कशी दशाही काळो खपांगरोनी पुढल्या दहा दिशाही आता नवी पिढी ही व्हावी कशी प्रवाही आता नवी पिढी ही व्हावी कशी प्रवाही आता नवी पिढी ही व्हावी कशी प्रवाही रामा सवे बुडाला या सागरात से तू
झाले शहीद त्यांचे भावे तपून हे तू
पार करणाऱ्या विजल्यात या मशाली, दहशतवाद केला आमच्या इथे हवाली। प्रतिकार करणाऱ्या विजल्यात या मशाली, दहशतवाद केला आमच्या इथे हवाली। फासावरील रक्त पुसते आम्हा खुशाली, फासावरील रक्त पुसते आम्हा खुशाली, फासावरील रक्त पुसते आम्हा खुशाली। संहार करणाऱ्या शस्त्राचा हाती घेतो, झाले शहीद त्यांचे भावे तपून हेतू, यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्य देवते तू, यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्य देवते तू,
स्वातंत्र्य देवते तू, स्वातंत्र्य।